लव यात्री फिल्म से ये अकलड़ जावे, सारी रात नींद ना आवे, लगता है यही सबसे ज्यादा अच्छा था इस फिल्म में।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं आपके साथ है। ड्रीम टीम तुमची कुठली असणार आहे या वेळेस? तर वर्ल्ड कपची जी काही टीम आहे ना, ती ऑलरेडी सिलेक्ट झाली आहे आणि मला जे काही प्लेयर्स हवे असते ते सगळ्याच्या सगळे प्लेयर्स ऑलरेडी टीम मध्ये आहेत। लेट्स सी क्या क्या होता है। फिलहाल एक कॉल आया था मेरे पास बताने के लिए कि उनकी ड्रीम टीम क्या है।
हॅलो, मी मुदिता बोलती आहे।
हाय मुदिता, कोण असेल तुझी ड्रीम टीम?
माझी ड्रीम टीम मला जशी हवी होती तशीच बनली गेलेली आहे। ओके, खूप खुश आहे।
अच्छा, म्हणजे मग कोण आहे तुझ्या या टीमचे प्लेयर्स, कोण कोण आहेत सांग बरं जरा एकदा।
माझे फेवरेट प्लेयर्स पहिले तर धोनी, विराट, रोहित शर्मा, हार्दिक पांडे आणि जेवढे पण सगळे सिलेक्ट झालेत आज सगळी माझी ड्रीम टीम आहे। आणि मला तरी वाटतंय की 2011 ची हिस्ट्री, धोनीच्या कॅप्टनशिप मध्ये वर्ल्ड कप जिंकला होता आपण, ती विराटच्या कॅप्टनशिप मध्ये पण पॉसिबल होऊन या वर्षीचं वर्ल्ड कप इंडिया जिंकेल।
ओके ओके, म्हणजे 2011 जर का तो आठवला, तो सीन जर का आठवला तर अजूनही अंगावर काटे येतात ना?
खरंच येतात।
लेट्स सी काय होतंय।
खरंच रिपीट होईल यावेळेस असं मला गट फिलिंग येते।
मुदिता जशी म्हणाली की हिस्ट्री रिपीट होईल असं तिला वाटतं, यार टचवुड कर लेते हैं इसी बात पर। और लेट्स सी, लेट्स होप और लेट्स प्रे की क्या होगा इस बार, और इस बार का वर्ल्ड कप इंडिया को मिलता है की नहीं। तुमची ड्रीम टीम काय असेल यावेळेस वर्ल्ड कप खेळायला जाणार आहे, तुमचे फेवरेट प्लेयर, तुमचे ड्रीम 11 कोण असतील सांगा। पटकन डायल करा 9607007935। स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो।